हरे कृष्ण हरे कृष्ण. आणि तुम्ही इकडे पण बसू शकताय नंतर कोणी आले तर. हां ठीक. तर आपण थोडंसं रिव्हिजन करू आज. कसलं? क्वालिफिकेशन्स ऑफ गुरुचं. सो बेसिकली गुरु आपण ऐकलं की एक प्रिन्सिपल आहे, गुरुतत्व. ओके. हां. इफ पीपल कम देन यू कॅन अगेन शिफ्ट बॅक. सो गुरु तत्व आहे. जस्ट वन मिनिट. आणि हे कशाला माहिती पाहिजे? कारण का ह्याच्या नॉलेजशिवाय लोक आयदर बिकम देर इज नो नीड ऑफ गुरु, व्हाय टू सरेंडर टू समवन, और कधी कधी गुरूंच्या आयुष्यात थोडंसं काय प्लस मायनस होऊ शकतं, दे गेट डिस्टर्ब किंवा गुरु होते त्यांनी असं कसं केलं. किंवा सम पीपल जस्ट लिमिट अँड फोकस देमसेल्फ ओनली टू अ स्पेसिफिक पर्सन इज अ गुरु अँड दे डोंट सी, त्याच्या बाहेर ते भगवद्गीता वगैरेही पाहायला जात नाहीत. मग हे चुका दोन्ही साईडने होतात. एक तर एकाच त्या व्यक्तींना पकडून बसतात आणि बाहेर जात नाहीत, किंवा त्या व्यक्तींच्या पलीकडे पण गुरुतत्व आहे हे त्यांना माहीत नसतं. किंवा सम पीपल हॅविंग सम बॅड एक्सपिरियन्सेस दे जस्ट रिजेक्ट द होल थिंग ॲज गुरु प्रिन्सिपल. तो गुरु आपल्या शास्त्रात एक तत्व सांगितलं आहे. तत्व म्हणजे ते भगवान कृष्णाचं पहिलं रूप आहे बलरामजी. हां. आणि बलरामजी हे ओरिजिनल गुरु आहेत, कारण का ते पहिल्या त्या मूडमध्ये आहेत की ब्रिंगिंग एव्हरी वन टू कृष्ण. तो गुरुचं हे काय म्हणूया, कर्तव्य आहे किंवा त्यांचा तो रोल आहे की जे कोण जीवात्मा या भौतिक जगात आहेत त्यांना भगवंतांपर्यंत घेऊन जायला मदत करणे, गाईड करणे, ॲडवाईस करणे, जे काय असेल ते. तर ह्या प्रकारे हे जे गुरु प्रिन्सिपल आहे, इट प्रायमरीली मे बी वर्किंग थ्रू अ पर्सन हुम वी लर्न फ्रॉम, ज्यांच्याकडून आपण शिकतो त्यांच्याकडून ते, त्यांच्या माध्यमातून ते कार्य करते. अर्थात म्हणजे आपण हे थोडंसं डेलिकेट शिकलं पाहिजे, गुरुतत्व आहे ते त्या व्यक्तींच्या माध्यमातून कार्य करत आहे, पण ॲट द सेम टाईम त्या व्यक्तींना आपण रिस्पेक्ट देतो ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ गॉड. ॲट द सेम टाईम ही इज नॉट गॉड. हे थोडंसं डेलिकेट बॅलन्स आपल्याला शिकला पाहिजे. हां. कधी कधी लोक काय करतात, चुकून त्या गुरूंना भगवंतांचा एवढा रिस्पेक्ट द्यायचा पण त्यांना भगवंत समजतात. हां. रिस्पेक्ट द्यायचा आहे पण ही इज नॉट गॉड एनी वे. तर आपण पाहतो की ह्या गुरुच का बरं. ओके, पुढचा पॉईंट येईलच आज जो गेले आपण घेतला नव्हता. तर ह्या गुरु असं, हां एक पॉईंट गुरुतत्व आहे ह्याचा प्रिन्सिपल एक सांगतो, म्हणजे एक उदाहरण शिलं प्रभुपादांच्या जीवनातनं. आणि ओके, त्याच्यात एक दुसरे भक्त होते खूप पूर्वी, एक मे बी 500-700 वर्षांपूर्वी और 1000 वर्षांपूर्वी, बिल्वमंगल ठाकूर म्हणून. बेसिकली त्यांच्या जीवनचं सगळी स्टोरी सांगितली तर मोठी होईल, पण इट वॉज लाईक ते स्पिरिच्युअल लाईफ प्रॅक्टिस करायच्या आधी, आध्यात्मिक जीवन प्रॅक्टिस करायच्या आधी ते एका प्रॉस्टिट्यूटकडे अट्रॅक्ट व्हायचे आणि ती ही ते सारखे तिला भेटायला जायचे. पण एक दिवस काय कंडिशन होतं, पाऊस खूप होता, तरी पण ते ही गेले आणि त्या प्रॉस्टिट्यूटनी त्या, की अरे बाबा एवढा तू माझ्या मागे वेडा आहे, आणि त्याच्यात त्यांनी त्या वेश्येने तिला त्या व्यक्तींना दोन शब्द ऐकवले आणि म्हटले की बाबा तू माझ्याप्रती एवढा अट्रॅक्ट झालेला आहे, एक भौतिक शरीरधारी स्त्रीप्रती, त्याचा तू 1% किंवा 5% भगवंतांप्रती अट्रॅक्ट झाला तर तू एक प्युअर डिव्होटी बनशील. आता हा जो व्यक्ती होता तो त्या प्रॉस्टिट्यूटकडे जायचाच नेहमी, पण नशापान पण करायचा आणि फुल मनी माइंडेड होता वगैरे वगैरे वगैरे. पण त्या प्रॉस्टिट्यूटच्या मुखातून आलेली दोन वाक्य की माझ्याप्रती जेवढा अट्रॅक्ट येतात त्या तू 5% जरी अट्रॅक्ट झाला तर तू भगवंताचा शुद्ध भक्त बनशील, आणि त्याच वाक्याने त्यांचा ते कृष्ण भक्ती कम्प्लिटली अवेकन केली त्यांच्यात. हां. आणि त्यांनी लगेच तिथेच त्या पहिलं, त्या म्हणतात माय फर्स्ट गुरु इज, त्या प्रॉस्टिट्यूटचं नाव जे काय होतं आय डोंट नो, जे काय त्या प्रॉस्टिट्यूटचं नाव असेल दॅट इज माय फर्स्ट गुरु, बिकॉज शी डायरेक्टेड मी टुवर्ड्स द राईट पाथ. गेले आपण हे वाटतं ऐकलेलं का पथप्रदर्शक गुरु वगैरे असं नव्हतं, मी स्किप केलं ते. होतं पथप्रदर्शक गुरु शिक्षा. हां. तेव्हा डिटेलमध्ये म्हणून मी स्किप केलं, पण ह्यांना म्हणतात पथप्रदर्शक गुरु, म्हणजे जे तुम्हाला फर्स्ट पाथ दाखवतात. सो ही इन सम केसेस, नॉट ऑलवेज, दे मे नॉट बी एक्झॅक्टली प्रॅक्टिसिंग भक्ती. जसं इथे ती होती बाई, ती काय आध्यात्मिक जीवन प्रॅक्टिस करत नव्हती, पण त्या बिल्वमंगल ठाकूरांना जे गेल्या जन्मी त्यांनी भक्ती केली होती पण या जन्मी ते कम्प्लिटली विसरून गेले होते, त्यांना राईट डायरेक्शन दिला ती फार महत्त्वाची कारणी म्हणली. आणि नंतर ते पुढे जाऊन खरोखर त्यांना भगवान कृष्ण भेटतात वगैरे वगैरे, अँड ही राईट सम बुक्स ऑल्सो ऑन अ व्हेरी खूप भगवत भक्तीच्या डीप टॉपिक्सवर ते पुस्तकं लिहिले त्यांनी. पण त्याच्यासुद्धा त्यांनी नंतर एका दुसऱ्या वृंदावनला एका दुसऱ्या गुरूंचा आश्रय घेतला वगैरे वगैरे. पण तरी पण ही कायम ते प्रत्येक बुकमध्ये हे जे बाई होती किंवा वेश्या होती तिला ते रिस्पेक्ट देतात की शी वॉज द वन हू शोड बी द डायरेक्शन फर्स्ट. सो मग ती बाई जी होती हर ॲक्शन्स वी आर सडनली नो वी आर क्लोज टू आयडियल, हम आयडियलच्या जवळपास नव्हते. पण तरी पण त्या बिलोंग ठाकूरांनी ओळखलं की त्याच्या माध्यमातनं ते जे गुरुतत्व होते असंही म्हणतात तसं आहे की बिलोंग ठाकूरनी पण गेल्या जन्मी आध्यात्मिक जीवन प्रॅक्टिस केली होती तर त्या जन्मी पण त्यांचे एक गुरु होते. शेवटी हे गुरुतत्व आहे. सो सेम पर्सन त्या स्पर ऑफ द मुमेंटमध्ये त्या बाईच्या मुखात किंवा बाईच्या बुद्धीतनं ते वाक्य बोलवून गेले आणि ते वाक्य बोलवल्यामुळे बिलोंग ठाकूरांचे जे कृष्ण भक्ती गेल्या जन्मीची होती तिला लाईक इट जस्ट लाईट एन इट अप अँड अगेन इट अवेकन. सो दॅट वे हे एक उदाहरण आहे. जसं शिल प्रभुपाद खूप सुरुवातीला दिल्लीमध्ये त्यांनी काय केलं होतं, हां बॅक टू कॉडेट नावाचं एक आपलं जे काय मिड डे असते ना मिड डे त्या आकाराचा एक सिंगल पेज न्यूजपेपर, हां सिंगल पेज जस्ट वन फोल्डवाला न्यूजपेपर छापायचे. प्रभुपाद ते न्यू दिल्लीमध्ये ॲज अ प्रचारचा प्रयत्न म्हणून ते विकायचे कॉपीज. पण तेव्हा एक पोस्टमॅन त्यांना म्हटला की हो स्वामीजी तुम्ही हे न्यूजपेपर विकताय लोक घेतील मे बी वाचतील पण ते टाकून देतील वाचून झालं की. तुम्ही पुस्तक छापलं तर पीपल विल बाय इट अँड कीप इट इन ते पटकन असे टाकणार नाही मे बी दे विल रीड अगेन. आणि प्रभुपाद म्हटले येस माय स्पिरिच्युअल मास्टर इज माझे जे आध्यात्मिक गुरु आहेत हरे कृष्ण माझे आध्यात्मिक गुरु ह्या पोस्टमनच्या माध्यमातनं हां नाही चालेल बसावं माझ्या आध्यात्मिक गुरूंनी या पोस्टमनच्या माध्यमातनं मला उपदेश दिला. तर पोस्टमन तो आध्यात्मिक गुरु नाही आहे हां पण त्याच्या मुखातनं गुरूंचे शब्द आले हे आपण कसं करू शकतो जेव्हा आपण हे गुरुतत्व शिकू तेव्हा. मी लास्ट टाईम छोटे रिव्हिजन करते तो गुरुतत्व शिकू तेव्हा. सो गुरु इज अ प्रिन्सिपल. कृष्णाचीच एक शक्ती आहे किंवा कृष्णाचं बलरामजींचंच रूप आहे हां जे या त्यांचं कार्य किंवा त्यांचा मूळ काय असतो की या भौतिक जगतातल्या प्रत्येकाला आवश्यक आहे तसं मार्गदर्शन करून भगवंतांच्या जवळ घेऊन जायचो. अर्थात मी जसं आत्ता उदाहरण दिले की या वेश्याच्या माध्यमातनं त्या गुरुंनी दोन वाक्य बोलले पोस्टमॅनच्या माध्यमातनं बोलले ॲट द सेम टाईम एखादा कोणी व्यक्ती असतात जे आपल्या जीवनामध्ये एक प्राईम इम्पॉर्टन्स धरतात. हां म्हणून गुरुतत्व एक आहे पण आपण ज्यांच्याकडून शिकतो ते एक व्यक्ती नसतील किंवा सहसा अनेकच असतात. एखादा त्यातला प्राईम असेल प्रमुख असेल ज्यांच्याकडून आपण जास्त शिकलो पण बाकीचेही अनेक आपल्याला आध्यात्मिक जीवनात सगळ्यांच्या माध्यमातून गुरुतत्व कार्य करते. हां आणि खरं आपण ह्या अंडरस्टँडिंगने या जगातल्या आयुष्यातल्या सगळ्या घटना आपण आकलन आणि विश्लेषण करायला चालू केलं तर आपल्याला हे कळेल की ॲक्च्युली प्रत्येक घटनेतनं भगवंत आपल्याला काहीतरी शिकवून भगवंताच्या जवळ न्यायचा हा प्रयत्न करत आहेत. हा भगवंत कृपाळू आहेत. आज मी जसं एक लेक्चर ऐकत होतो त्यात म्हटलं की वा कृष्ण किती कृपाळू आहेत. ही सी इज द लिस्ट ऑफ लिस्ट क्वालिफिकेशन. एखाद्या सर्वात कमीत कमी योग्यता असेल ते भगवंत पाहतात आणि तरी पण त्यांना हायेस्ट ऑफ हायेस्ट काय म्हणू रेसिप्रोकेशन भगवंत करतात. जसं पुतणाचं उदाहरण दिलं ती भगवंतांना मारायला आली होती फक्त तिचा गुण होता की तिनी भगवंतांना मारण्यासाठी आपल्या स्तनाचं दूध पाजायचं ॲक्शन केली किंवा नाटक केलं पण भगवंतांनी तिने पाहिलं की ती नाटक करते त्यामुळे की तिच्या मनात विचार आहे की मला दूध पाजायचं म्हणजे आईच्या मूडमध्ये आहे. हां ते फक्त तेवढंच क्वालिफिकेशन पाहून भगवंतांनी तिला पूर्ण मर्सी पूर्ण कृपा दिली. सो बेसिकली आता आपण पुढे सरकूया. तर गुरु जे आहेत हे तत्व आहे आणि ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये खास करून जेव्हा एखादा व्यक्ती भगवंतांना जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते कार्य करत असतं त्याला अजून जवळजवळ नेला. तर आपण हे जे गेल्या डिस्कस गुरुतत्वाबद्दल जास्त बोललो नव्हतो पण मेन्शन होतं आता आपण ऐकूया. हां आता मी समरीमध्ये घेणार आहे कारण का आज क्वालिफिकेशन्स ऑफ शिष्य डिसायपल ऐकायचे. गुरूंची क्वालिफिकेशन किंवा लक्षणं महत्त्वाची आहेत ती गेले पण ऐकली मी आता आपण ते ऑनलाईन पण घालतो मी अजून घातलं नाही आहे पण घालीन गेल्या वेळेचा आजचा लेक्चर दोन्ही एकत्र घालीन ते आपल्या ग्रुपला आपण लिंक पाठवूच्या. तर ओके गुरूंचे सगळ्यात पहिलं क्वालिफिकेशन भगवद्गीते चौथ्या अध्यायात पहिल्या 2-4 श्लोकात भगवंत सांगतात एवं परंपरा प्राप्तम एवं राजर्षयो विधू. गुरु मे नॉट बी इन सॅफरन, भगवे कपडे घातले तर असं काही नाही, सूटपूट पण घालू शकतात, ससा घालत नाहीत, हां पण ते काय आवश्यकता नाही आहे ते, हां किंवा त्यांना संस्कृत हाय लेवलचं यायलाच पाहिजे असं नाही आहे. असं बरेचदा थोडंफार संस्कृत येतं पण ती मेन आवश्यकता नाही. सर्वात पहिलं मेन क्वालिफिकेशन काय आध्यात्मिक गुरूंचं, भगवंतांनी सांगितलं एवं परंपरा प्राप्तम. ते गुरु जे आपण गेले ऐकलं की 4 मेन परंपरा किंवा संप्रदाय भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीवर स्थापन केलेले आहेत कलियुगात, त्या 4 पैकी एका परंपरेतनं ते आध्यात्मिक गुरु यायला पाहिजे. त्यांनी म्हणजे जसं आपण ऐकलं गेलं आहे महाराष्ट्रामध्ये काहीतरी 7 युनिव्हर्सिटीज आहेत, आता भरपूर झाल्या डीम युनिव्हर्सिटी वगैरे वगैरे करत, त्याच्या पूर्वी 7 होत्या. तर आपलं जे कॉलेज आहे ते कोणत्यातरी एका युनिव्हर्सिटीशी कनेक्टेड पाहिजे. तसं ह्या 4 परंपरा भगवान श्रीकृष्णांनी, त्याची तर नावं मी रिपीट करत नाही आहे, आपण गेल्याचं लेक्चर ऑनलाईन ऐकू शकताय. सो बेसिक जसं आपल्या कोण इवन मेडिकल कॉलेजचे प्रोफेसर आहेत, त्यांचं पहिलं क्वालिफिकेशन पाहिजे ते खूप छान बोलतात, त्यांचे नोट्स छान असतात, ते सगळं बरोबर आहे, पण पहिलं त्यांचं क्वालिफिकेशन पाहिजे की त्यांनी पण कोणत्या तरी योग्य कॉलेजमधनं युनिव्हर्सिटीच्या खालून त्यांनी डिग्री प्राप्त केलेली आहे. सो आवर गुरु किंवा कोणताही आध्यात्मिक गुरु, त्यांनी कोणतरी योग्य परंपरेतनं शिक्षण घेतलेलं आहे, उपदेश ग्रहण केलेले आहेत. हां आणि मी जसं म्हटलं तसं हे काय 1-2 महिन्याचं नव्हे, काहीक महिने किंवा काहीक वर्ष त्यांनी ते ग्रहण केलेले आहेत. फर्स्ट क्वालिफिकेशन इज, म्हणून म्हटलं जसं आपण कॉलेजमध्ये आता कधी कधी बघा कॉलेजचे काही सर, मला आठवत आहेत आमच्या कॉलेजचे एक सर होते, ते स्मोकिंग पण करायचे, तर हल्ली स्मोकिंग कॉमन झालं असेल पण 1990s एवढं कॉमन नव्हतं. आणि ते असे साधे एकदम कपडे घालायचे, आमच्या मोस्ट ऑफ द सर्स साधेच घालायचे कपडे, पण तरी पण ते अजूनच साधे घालायचे, पण ते छान शिकवायचे म्हणून लोक बसायचे, म्हणजे मुलं बसायची. हां तर आपोआप बघा तो गुरु कसा दिसतो, तो केस विंचून येतो का, आपले केस थोडेसे असे तसे असतात, शर्ट एकदम चांगला असतो का नसतो, का तो धोती कुर्ता घालतो, हे सगळं महत्त्वाचं आहे. सहसा धोती कुर्ता घालतो पण ते क्वालिफिकेशन, पहिलं क्वालिफिकेशन आहे, हां ते परंपरेतनं पाहिजेत. नेक्स्ट परंपरेतनं तर पाहिजेच पाहिजेत, पण ही शूड रिपीट द मेसेज ऑफ भगवद्गीता, सॉरी परंपरा, जे परंपरेतनं त्यांनी जे शिकलं आहे हां तेच त्यांनी रिपीट केलं पाहिजे, तेच त्यांनी पुढे सांगितलं पाहिजे. आपल्या मनाचं काही त्यात ॲड केलं नाही पाहिजे आणि काही त्यात मायनस नाही केलं पाहिजे. हे सेकंड क्वालिफिकेशन आहे, कारण का लोकांना काय झालं आजकाल ना, खास करून हे PhD, BHD ह्याच्या आहेमुळे सगळ्यांना वाटतं मी काहीतरी नवीन शिकवलं पाहिजे, असं एक आध्यात्मिक क्षेत्रात पण मूळ आलेलं आहे. हां आणि मी गेल्याही म्हटलं की प्रभुपादांचं उलटं होतं, प्रभुपादांची भगवद्गीता वाचल्यावर त्यांना एक रिपोर्टर म्हटला अहो 1000 वर्षापूर्वी जे रामाचार्यांनी भगवद्गीता लिहिली आहे तशीच तुमची आहे, सिमिलर अर्थ तुम्ही लिहिला आहे. तर प्रभुपाद म्हटले दॅट इज माय क्वालिफिकेशन, आय हॅव नॉट चेंज एनिथिंग, जे 1000 वर्षापूर्वी जे होतं तेच नॉलेज मी तुम्हाला देत आहे, मी काय बदल केला नाही, ही माझी योग्यता आहे. आणि तिसरं जे रामदास स्वामींनी वाटतं बोललेलं आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. हां सो त्यांनी स्वतः जे उपदेश देतात ते त्यांनी प्रॅक्टिस केले पाहिजे. म्हणजे लोकांना सांगते जप करा, अमुक करा आणि 4 नियमांचं पालन करा, स्मोकिंग करू नका, ड्रिंकिंग करू नका किंवा इत्यादी इत्यादी, आणि स्वतःच ते करत असते. हां तर तसं ते आध्यात्मिक गुरु नाही आहेत. आणि कधी सांगतात भौतिक जगताशी आसक्त होऊ नका, आणि मग तेच काहीतरी क्रिकेट मॅच पाहत बसलेत और काय मूवी पाहत बसलेत किंवा असंच तरी टाईमपास करत बसलेत, काहीतरी लोकांची निंदा करत बसलेत. हां सो ही कॅन ऑल्सो बी आध्यात्मिक गुरु. मग सगळा अजून एक महत्त्वाचं क्वालिफिकेशन आहे इथे आलं आहे, हां तो कोणत्या जन्माचा आहे, कोणत्या जातीचा आहे, हे कुठे क्वालिफिकेशन नाही आहे, पण तो स्वतः भगवत भक्ती करतो. इथे एक श्लोक आहे पद्मपुराणमधला, षटकर्मो निपिणो विप्रो मंत्रतंत्र विशारदा अवैष्णवो गुरुर नस्याद वैष्णवो स्वपचो गुरु. एखादा अगदी ब्राह्मण कुळातला जन्म जरी आला असेल आणि तो त्या दान परिग्रह यजन याजन पूजा ह्याचा सगळ्या तो परफेक्ट जरी असेल, त्या सगळं ते येत असेल, पूजा कशी करायची, कधी यज्ञ करायचं, कधी कसं करायचं, मंत्रतंत्र सगळ्यात तो विशारद असेल, पण तो समजा भगवंतांचा भक्त नसेल तर तो गुरु नाही. तर भगवंतांचा भक्त असणे हे गुरूंचं एक महत्त्वाचं कारण क्वालिफिकेशन आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनला पण ते सांगितलं, मी तुला भगवद्गीता का सांगतोय, भक्तो सीमे सखा चेती, तू भक्त आहे म्हणून मी तुला सांगत आहे. कोणी भक्त नसेल आणि नुसताच तपस्वी असेल, नुसताच योगी असेल तर ते गुरु बनायला तो क्वालिफाईड नाही आहे. तो स्वतः भगवंतांचा भक्त पाहिजे. म्हणून गुरु भक्त असणे हे जास्त महत्त्वाचं आहे. काय म्हणतील, नाही नाही बघा हे आहेत ना हे गुरु भक्त आहेत पण त्यांची भाषा एवढी चांगली नाही, भाषा इन द सेन्स वाईट शिव्या वगैरे नाही, काय म्हणूया प्युरिटी ऑफ लँग्वेज किंवा ग्रामर वगैरे चुकतं आहे. काही काही लोकांना लहानपणापासून नसतं आहे त्याचे सवय किंवा शिक्षण कमी असेल तर ते थोडंसं अस्पष्ट किंवा थोडंसं चूकवाल्या भाषेत बोलू शकतात पण ते गुरु बनू शकतात. हां, चूकवाल्या भाषेत बोलणारे पण गुरु बनू शकतात जर का ते परंपरेत आहेत, जर का ते स्वतः भक्त आहेत, जर का ते भौतिक जगताशी आसक्त नाही आहेत. पण एखादा खूप परफेक्ट बोलतो, परफेक्ट गातो पण तो परंपरेत नाही आहे, हा इत्यादी इत्यादी डिस्क्वालिफाईड असेल तर तो काही आध्यात्मिक गुरु बनू शकत नाही. आणि आचार्य एक शब्द आहे, आचार्य मतलब आचरेन पाठयती सह आचार्य, जो स्वतः आचरण करून शिकवतो हा तो आचार्य आहे. तर गुरु आपल्या स्वतःच्या एक्झाम्पलनी शिकवलं पाहिजे. आणि त्यांनी जे कोण भक्त त्यांच्याशी कनेक्टेड आहेत त्यांना हळूहळू स्टेप बाय स्टेप, असं नाही की एका दिवसात सगळं सांगून झालं, स्टेप बाय स्टेप त्यांना आध्यात्मिक मार्गावर हळूहळू ते पुढे कसे जाऊ शकतात. साधारणपणे एवढंही म्हणतं की आत्तापर्यंत तू एक माळ केली आता दोन माळाचं परफेक्ट, आध्यात्मिक जीवनामध्ये तो एक पाऊल पुढे आहे. ते आध्यात्मिक गुरुंचं लक्षण आहे की ते हेल्प करतात. ही शुड नॉट बी चार्जिंग फीज, गेल्या मी घेतला पण गीता कोर्सला ठेवला, या गीता कोर्सला नव्हता ठेवला पण सहसा ठेवतो. कारण का असं लोकांना काय होतं, फीज दिलं की ते लक्षपूर्वक आणि गंभीरतेने घेतात, तशी साधारणपणे मानसिकता आहे. हां, अर्थात आणि तिथे ती फीज जरी चार्ज केली तरी ते काय गुरु स्वतः करता किंवा जो टीचर आहे तो स्वतः करता चार्ज नाही करत, तो एक ऑर्गनायझेशन करता, हॉल करता, प्रसादा करता, अर्थात तेही करावं का नाही हा विषय वेगळा आहे. पण इव्हन इफ आपण नाही जरी करायचं ठरवलं पण लोक त्याला भारतामध्ये आणि विदेशातही पण भारतात खास करून फीस चार्ज केली की लोक त्याला थोडं महत्त्व देतात, लोक लक्षपूर्वक ऐकतात. हां, पण जे गुरु आहेत ते टीचरचं काही स्वतः अशी फीज घेत नाहीत की मी तुम्हाला शिकवतोय किंवा एवढं काय म्हणतात शाळेत ॲडमिशनचे डोनेशन आणि एवढं काय रिनोव्हेशन चार्ज, बऱ्याच काय काय फीज असतात. हां, रिनोव्हेशन फीज, अमुक फीज, डेव्हलपमेंट फीज, करिक्युलम फीज, एक्झाम फीज, हे फीज, हां आणि काय मेन फीज, तसं नाही. जे आध्यात्मिक गुरु आहेत ते टीचिंगचे चार्जेस घेत नाहीत. कोणी घेत असेल तर, काही लोक आजकाल असतात तुम्ही मला 500 रुपये डोनेशन द्या मी तुम्हाला सिक्रेट मंत्र देतो. हां, सिक्रेट मंत्राची फॅशन चालते, तुमच्या कानात सिक्रेट मंत्र देतो. चैतन्य महाप्रभूंनी सिक्रेट दिला, त्यांनी ओपन दिला, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, नो सिक्रेट. त्याला एक चार्ज आहे पण तुमच्या श्रद्धा पाहिजे, ती चार्ज आहे. हां, पण पैशाच्या रूपात काही चार्ज नाही आहे. पण काही लोक असतात असे कोण सिक्रेट मंत्र देणारे आहेत पैसे घेऊन खास करून, मग ते गुरूंचं ते डिस्क्वालिफिकेशन आहे. सेकंड, जे वैदिक शास्त्राला धरून भगवद्गीता श्रीमद भागवतला धरून शिकवत नाहीत, आपल्या मनाचं काहीतरी शिकवतात, भले ते खूप छान बोलतात, एकदम इम्प्रेसिव्ह बोलतात, भाषा एकदम अशी असते, पण ते भगवद्गीता भागवतामधलं शिकवत नाहीत, मनातलं काहीतरी शिकवतात, तुम्हाला पाहिजे ते करा, तुम्हाला कोणता पाथ फॉलो करायची गरज नाही, काहीतरी बल्बवर तुम्ही ध्यान केलं तरी चालेल, भगवंतावर ध्यान करायचं, असं आपल्या मनानुसार ते शिकवतात. ते ऐकायला खूप छान वाटतं आणि मेबी त्यातनं काही दिवस शांत पण वाटतं, थोडं पीस. भगवत भक्ती इज नॉट अबाउट पीस, पीस येईल किंवा नाही पण येईल, ह्या भगवत भक्ती इज अबाउट सरेंडर टू कृष्ण, भगवंतांना शरण जाणे. पांडवांच्या जीवनामध्ये कुठे पीस होतं, पांडवांच्या जीवनात कधी राज्य गेलं, कधी बायकोचे कपडे काढायचा प्रयत्न झाला, कधी कोणी फसवून विष दिलं, अमुक 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 अमुक, हां पीस, पांडवांच्या जीवनात पीस बीस नव्हतं काही. शेवटचे एक 10-20 वर्ष सोडले तर राजा बनल्यानंतर त्यांचे 100 वर्ष जवळजवळ विदाऊट पीस. सो काही लोकांना तुम्ही असं भक्ती केली तर पीस होईल, दॅट इज इल्युजन. तसं काही नाही आहे, पण लोक म्हणतात. सो जे लोक वैदिक शास्त्राचा उपदेश न देता आपल्या मनाचा उपदेश देतात ते गुरु बनण्यास क्वालिफाईड नाही आहेत. हां, काही लोक नुसतंच आपल्याला हेल्थ वगैरे शिकवतात. येस, हेल्दी असायला पाहिजे. हेल्दी असायला पाहिजे, पण काही गुरु असतात ते नुसतंच हेल्थ शिकवतात किंवा नुसतंच वेल्थ शिकवतात. हां, ते आध्यात्मिक गुरु नव्हे. आणि काही गुरु असे असतात किंवा ते असे वागतात किंवा असा एक ते इमेज क्रिएट करतात की ह्यांच्या आशीर्वादाने तुमचं भौतिक जीवन सुधारेल, तुमचं हेल्थ सुधारेल, तुम्हाला पैसे मिळतील, हां, तुमचा बिझनेस वाढेल. मग जे लोक असे बिझनेस वाढण्याकरता एक आध्यात्मिकतेचा किंवा काही भगवत भक्तीचा अवडंबर करतायत ते गुरु होऊ शकत नाहीत. कारण का भगवद्गीता आपण कोणत्या बिझनेस सक्सेस करता किंवा एक्झाममध्ये स्कोअर करायला करत नाही होत, ती आपली चेतना सुधारायला करतोय. पण काही गुरु असतात जे ज्यांच्याकडे गेल्यावर लोक त्यांचा आशीर्वाद घेतात आणि वाटतं की त्यांच्या कृपेने माझा बिझनेस वाढला, त्यांच्या कृपेने अमुक झालं. हा झाला का नाही तो विषय वेगळा आहे, पण ते आध्यात्मिक गुरु नाही. आध्यात्मिक गुरु आपलं उगीचच भौतिक फॅसिलिटी वाढवण्याच्या मागे ते लागत नाहीत. आणि कधीकधी असे जे आध्यात्मिक गुरु असतात ते खूप छान एकदम मंत्रमुग्ध होणारी कथा किंवा कीर्तन करतात, पण भगवद्गीता श्रीमद भागवताचा खरा उपदेश आहे तो ते शिकवत नाहीत. ते बसा खूप छान बोलतात. हां, आणि तर इथे मी जसं म्हटलं एक थोडंसं सेन्सिटिव्ह किंवा डेलिकेट टॉपिक आहे, मी सुरुवातीला थोडंसा कल्पना दिली आणि गेल्या आपण बोललो की आध्यात्मिक गुरूंवर आपण शरण जायला पाहिजे, त्यांच्यावर फेथ ठेवला पाहिजे. मग काय तो ब्लाइंड फेथ आहे का? नाही. तुम्ही शरण जायच्या आधी भले तुम्ही 6 महिने घ्या, वर्ष घ्या, 2 वर्ष घ्या किंवा 5 वर्ष घ्या, हां, तुम्ही त्यांना ऑब्झर्व करा की ते खरोखर भगवद्गीतेतलं शिकवतायत का, परंपरेतलं शिकवतायत का, बाकी आचरण्यासारखं शिकवतायत का. यू ऑब्झर्व हिम विथ हंबल फेथ. पण एकदा तुमच्या मनात श्रद्धा निर्माण झाली, हां, की मग डाऊट करू नयेत काही. अर्थात ह्याचा अर्थ ब्लाइंड फेथ करायचा नाही आहे. ह्याचा अर्थ असा आहे की पहिले तुम्ही ऐका त्यांच्याकडून आणि मग जे ऐकताय त्याला तुम्ही विचाराने बुद्धीने विश्लेषण करा. नाही तर सहसा काय असतं, आपण एखाद्यांचं शरणागत गेलोच नाही आहेत आध्यात्मिक गुरूंना, तर आपण त्यांचं काय ऐकूया? आपण इक्वल पर्सन झालो मग. पण शिष्य जो असतो त्याचं बघा, ही विल डू द चेक, सगळा अभ्यास करेल की ह्यांना शरण जाऊ का, हे माझे आत्ता तरी मार्गदर्शक आहेत का. मी म्हणलं गुरु तत्व आहे. काय होऊ शकतं की एखाद्या आध्यात्मिक गुरु एखाद्या शिष्याला इथपासून इथपर्यंतच नेऊ शकतात. मग ते म्हणतील पुढे तू दुसऱ्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जा. गुरु व्यक्ती दुसरी झाली तरी ते गुरु तत्व ते एकच काम करते दोन्हीकडे. टेक्निकल विषय थोडासा, पण एनिवे. सो ठीक आहे, तर आपण थोडंसं रिव्हिजन केलं, काही नवीन मुद्दे घेतले. आता आपण आजचा विषय घेऊया, क्वालिफिकेशन्स ऑफ अ शिष्य. बघा, ज्या प्रकारे शेती करायला 3 वस्तू लागतात, जमीन, हां, सुपीक जमीन, उत्तम शेतकरी आणि उत्तम बियाणं, तिन्ही असेल तर चांगली शेती होते. तुमच्याकडे जमीन सुपीक आहे आणि बियाणं पण आणून ठेवलं आहे पण शेतकरीच नाही काम करत तर शेती होणार नाही. तुमच्याकडे जमीन सुपीक आहे पण बियाणं एकदम भंकस, ते उगवतच नाही, मग शेतकऱ्याने किती मेहनत केली तरी त्याची काही शेती होणार नाही आहे. आणि तुमच्याकडे बियाणं उत्तम आहे, शेतकरी उत्तम आहे, पण अगदी भंगार किंवा आपल्या कोकणाच्या भाषेत कातळ जमीन आहे, तर ते कातळ जमिनीत दगडाच्या जमिनीत काय होणार आहे? काय नाही होणार. सो आध्यात्मिक ज्ञान ट्रान्सफर व्हायला ह्या 3 वस्तू पाहिजेत. शेतकरी म्हणजे गुरु आहे, आणि भूमी आणि बियाणं. भूमी जमीन म्हणजे आपण शिष्य आहोत आणि बियाणं म्हणजे नॉलेज आहे. तर आपण इथे पाहतो गुरूंचा टॉपिक संपल्यावर आपण शिष्याबद्दल ऐकू. कारण का लोक सहसा गुरु, अरे हा कसा गुरु, तो कसा गुरु, अरे तो गुरु, पण शिष्याबद्दल कधी ऐकत नाही. कारण का आपल्याला बनावं लागतं तसं. तर क्वालिफिकेशन ऑफ शिष्य ह्याकरता मी जो श्लोक आज ग्रुपला पाठवला तो पण म्हणूया. उघडून घ्या आपला व्हॉट्सअप. उघडला ठीक आहे, मी म्हणतो आहे मागे म्हणा. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षयन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. मराठीमध्ये अर्थ वाचा ना, ग्रुपला आलाय कोणीतरी वाचा.
आध्यात्मिक गुरुकडे जाऊन तत्व वाचणे जाणण्याचा प्रयत्न कर, नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात कारण त्यांनी तत्व जाणले आहे.
ओके, ह्या तीन मेन क्वालिफिकेशन आहेत, परिपात, परिप्रश्न आणि सेवया. गुरूंकडे जाऊन शरण जायचं हा तर टॉपिक ऑलरेडी आपला आहेच, पण आपल्याला काय करायचं आहे शिष्याला. परिपात म्हणजे नम्रतेने शरण जायला पाहिजे. तू म्हणाल मग अरे मग फसवलं मग मला, मी एखाद्या गुरुकडे शरण गेलो आणि त्यांनी फसवलं मला. आजकाल खूप असे फसवणारे गुरु आहेत. तर जसं मी म्हटलं गेल्या वेळी, तुम्ही शरण जायच्या आधी भरपूर अभ्यास करा, ऑब्झर्व करा. हां, पण वन्स यू आर कन्व्हिन्स्ड मग आपण नम्रतेने शरण जायला पाहिजे. आणि नम्रतेने म्हणजे काय, आंधळेपणाने नाही. नम्रतेने म्हणजे मला काही जास्त ज्ञान माहिती नाही आहे, मला शिकायचं आहे. मला माहिती आहे एवढं आहे, तंबूक आहे, हां मी पण थोडी गीता वाचलेली आहे, मला थोडंफार माहिती आहे. हां मी शरीर नाही आत्मा आहे आणि आपण ते आत्मा सो परमात्मा, मला माहिती आहे थोडंफार. असं काही काही आपल्या लोकांच्या मनात असतं आहे नाही. हां, आपण जेव्हा आध्यात्मिक गुरूंकडे जातो एक टीचर म्हणून, तेव्हा नम्रतेने की मला काही जास्त माहीत नाही, कृपया तुम्ही मला आध्यात्मिक जीवनात कसं प्रगती करू ते शिकवा. मी जसं म्हटलं वर उदाहरण दिलं शेतकरीचं, शेतकरी म्हणजे आध्यात्मिक गुरु, जमीन म्हणजे आपण शिष्य, आणि जे बी आहे ते म्हणजे ज्ञान. आता शिष्य समजा नम्र नसेल, ऐकणारा नसेल, हे कसं झालं, हे बंजर किंवा कात्या जमिनीसारखं झालं. गुरूंनी किती ज्ञान द्यायचा प्रयत्न केला की तिथनं काही रोप होणार नाही आहे. म्हणून आपलं पहिलं नम्रतेनेच ऐकलं पाहिजे. एकदा एक मुलगा होता, तो तबला एक टीचर सॉरी उलटा म्हणून एक तबला टीचर होते, तुम्ही कथा ऐकलेली असेल, कॉमन आहे बऱ्याच ठिकाणी बोलतात. एकदा एक मुलगा टीचरकडे गेला शिकायला त्या तबला, आणि म्हटलं तबलाजी मला शिकवाल का, म्हणले हो शिकवतो. म्हणत मला मी ऑलरेडी थोडं थोडं प्रॅक्टिस केलेली आहे, मला थोडंफार माहिती आहे, मी घरी प्रॅक्टिस केली, अमुक केलं आहे तमुक केलं आहे. म्हणजे की हरकत नाही शिकवतो. किती फीज, म्हणतात तुझी फीज असेल 200 रुपये महिना. ओके देतो. तेवढ्यात 2 मिनिटांनी मागून एक दुसरा मुलगा आला, तो म्हणतो तबलामध्ये काय महाराज मला पण तबला शिकवाल का. हा पण मला काहीही येत नाही, ABCD तबल्यातलं येत नाही. ते म्हणजे तुला पण शिकवेन चालेल, किती फीज, 100 रुपये महिना. अरे हा जो आधीला त्याला 200 सांगितलेलं असते तो घाबरतो, घाबरतो म्हणजे तो थोडा डिस्टर्ब होतो. अहो गुरु मला थोडंफार तबल्याचं येतं आहे, हां मला माहिती आहे काही बीट्स मला माहिती आहेत, मग माझा का 200 रुपये घेतले आणि ह्याच्याकडून 100 रुपये. ते म्हणतात पहिलं ह्या दोन आहेत की मला काही येतं आहे मला माहिती आहे, हा ॲटिट्यूड चुकीचा आहे. पण त्यांनी काय केलं तिथे, ते म्हणले तुला जे माहिती आहे त्याचं चुकीचं माहिती आहे, आणि चुकीचं इन्फॉर्मेशन डिलीट करायला 100 रुपये, आणि मग नवीन इन्फॉर्मेशन लोड करायचे 100 रुपये जे ह्याच्याकडून घेतले ते. हां, सो कधी कधी आपल्याला असं वाटतं आध्यात्मिक गुरूंना काय नम्रतेने ऐकायचं, मला माहिती आहे कसा तबला वाजवायचा वगैरे. मग त्याच्यामुळे आपण भक्तीमध्ये पुढे जायला अडकतो. म्हणून नम्रतेने शरण जायला पाहिजे. पण मी म्हटलं नम्रतेने शरण जायचं, अंधळा विश्वास ठेवायचा नाही. आधी तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे ऑब्झर्व करा, एकदा कन्व्हिन्स झाल्यावरच मग शरण जायला पाहिजे. बघा ऑब्झर्वेशन कधी कधी काही महिने आणि काही वर्ष पण चालू शकतं, अँड इट्स परफेक्ट. तुम्ही ऐका, पण एक गुरु म्हणून स्वीकारायच्या आधी तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं पाहिजे. ते भगवद्गीतेतलं शिकवतात ना का भौतिक वस्तू शिकवतात. दुसरं तद्विद्धी परिपातेन, परिपातेन नम्रतेने शरण जायला पाहिजे. परिप्रश्न म्हणजे आपण नम्रतेने योग्य प्रश्न विचारले पाहिजे. अर्थात मनात शंकाच असेल तर उगीच पाहिजे, विचारायचं म्हणून विचारायचं नाही. मनात शंका असेल तर प्रामाणिकपणे ती विचारायला हरकत नाही. आणि प्रश्न विचारण्याकरता आपल्याला थोडी नम्रता लागते. आपल्याला वाटलं मी पी एच डी आहे, हां मी बी एस सी आहे, मी बी ई आहे, मग मी ह्यांना कसे प्रश्न विचारू भगवद्गीतेबद्दल, मला तो सगळं माहिती पाहिजे, नसेल तर पाहिजे होतं. मग अशा आपण जे आध्यात्मिक गुरूंशी आध्यात्मिक विषयावर चर्चा करत असतो तेव्हा मी भौतिकरित्या काय क्वालिफाईड आहे, खूप श्रीमंत आहे का, हिरो आहे का, इंजिनियर आहे का, अमुक आहे का, लखपती डॉक्टर आहे वगैरे वगैरे, हे सगळं विचारायचं असतं. त्यांच्यासमोर मी त्यांचा स्टुडंट आहे, भले बाहेर मी करोडपती असेन पण इथे मी त्यांचा स्टुडंट आहे. आणि हां शेवटचं क्वालिफिकेशन महत्त्वाचं आहे. काय शेवटचं क्वालिफिकेशन? सेवया. परिपात, परिपात म्हणजे नम्रतेने शरण जाणे, परिप्रश्न म्हणजे प्रश्न विचारणे, शंका विचारणे, आणि तिसरं शिष्याचं क्वालिफिकेशन आहे सेवा करणे. काहीतरी तरी तुमच्या हातून सेवा झाली ना, काहीतरी सेवा, काय पैसे प्रसाद वाढायची सेवा किंवा कोणतीही सेवा, काही सेवा आपल्या हातून झाली तर हे जे आपण ऐकतो भगवद्गीता ते आपल्याला पटकन समजायला लागतं. हं एकदा इथे शिल प्रभुपाद आहेत, त्यांचे गुरु भक्तिसिद्धांत ठाकूर, हां त्यांना भेटायला कोणतरी खूप मोठा स्कॉलर आला, त्यांना भक्तिसिद्धांत ठाकूरांशी डिस्कशन करायचं आहे भगवद्गीतेवर वगैरे, हां खूप मोठा स्कॉलर होता. हां तो आला, स्वामीजी मला तुम्हाला भेटायचं आहे, थोडं गीतेवर चर्चा करायची. ते म्हटले हरकत नाही आपण नक्की करू, पण बघा हे जो किचन आहे ना आमचा गोडियमठचा, त्या किचनमध्ये एक भांड आहे मोठं, तो एक शिष्य माझा एक दुसरे ब्रह्मचारी आहेत ते तिथे भांडं घासत आहेत, ते तुम्ही काय करा तुम्ही ते भांडं घासून या आणि मग आपण चर्चा करू. बिचारे स्कॉलर होते पण आता भक्तिसिद्धांत ठाकूर हे महा स्कॉलर होते, हे स्कॉलर होते पण ते महामहा, तर भेटायचं तर केलं, गेले किचनमध्ये आधी सोडलं, मग कुठेच त्यांना मनुष्य दिसला नाही, कारण की ते भांडं एवढं मोठं होतं, तो मनुष्य त्याचा आज शिरू ते भांडं साफ करत होता. हां मग त्यांना दिसला तो म्हणतो काय, तो म्हणतो तुम्ही पण या आतमध्ये, चला तुम्ही पण भांडं घासा, एवढं मोठं भांडं असेल तर किती घासावं लागेल, या तुम्ही पण आतमध्ये. ही जी सेवा केल्यानेच आपली योग्य भावना बनते. आपण ऐकत असू पण सेवा करत नसू तर आपल्याला कळणार नाही. सेवा केल्याने, आध्यात्मिक गुरूंची सेवा केल्याने योग्य भावना बनते, जेणेकरून आपण काय करू शकतो, जे ऐकतो ते आपल्याला कळू शकतं आहे, तो विषय महत्त्वाचा आहे. जे ऐकतो ते आपल्याला कळू शकतं आहे म्हणून ही सेवा. तीन मेन क्वालिफिकेशन सांगितले शिष्यांचे, पहिला नम्रतेने शरण जाणे, दुसरं प्रश्न विचारणे, शंका विचारणे, आणि तिसरं सेवा करणे. सेवा होत नसेल ना तर आपण किती गीता वाचू किंवा ऐकू, जप करू, त्याचा तो फुल बेनिफिट मिळणार नाही. हां म्हणून आपल्या जीवनामध्ये कुठे ना कुठे आध्यात्मिक गुरूंची सेवा ही आवश्यक आहे. सेवा छोटी असो, मोठी असो, हां खूप पैशाची असो, कमी पैशाची असो, लोकांच्या पुढे म्हणजे फ्रंट स्टेज असो, बॅक स्टेज असो, कशा ना कशा प्रकारे काही लोक असतात असे, ते गुरूंच्या फक्त फ्रंटलाच राहतात, फ्रंट स्टेज, हां बॅक स्टेज आले ते बघत नाहीत. पण तसं नाही, सेवा कशी असो, फ्रंट स्टेज असो किंवा बॅक स्टेज असो, आपण कोणती ना कोणती सेवा केलीच पाहिजे. आणि शिष्याचे अजून काही क्वालिफिकेशन आहेत. एकदा तुम्ही आध्यात्मिक गुरु निवडला, तुम्ही भले वेळ घ्या, 2 वर्ष घ्या, 10 वर्ष घ्या, पण एकदा निवडला की तुमची मात्र त्यांच्या प्रति मनामध्ये फुल श्रद्धा पाहिजे, फुल ॲक्सेप्टन्स पाहिजे की हे व्यक्ती आहेत ते आज मला माझ्या आध्यात्मिक मार्गावर प्रगती करायला मदत करू शकतात. दॅट इज क्वालिफिकेशन. आपण हे आहे, हां अजून काही काही शिष्याची लक्षणं आहेत, मेन 3 झाली, अजून बारीक सारीक म्हणजे महत्त्वाची ते तरी पण ते सत्यवचनी पाहिजेत. हां कधी कधी तुमच्या जॉब बिझनेसमध्ये थोडंसं खोटं बोलावं लागू शकतं आहे, प्रभुपाद म्हणतात जो बिझनेस करतोय त्याला खोटंच बोलावं लागतंय. प्रभुपादांचा स्वतःचा बिझनेस होता. ते म्हटले जेव्हा बिझनेसमॅन दुकानदार म्हणतो की तुमच्याकडून मी काही प्रॉफिट घेत नाही आहे, तुम्हाला फक्त कॉस्ट प्राईसला देतोय, तेव्हा समजायचं की तो कमीत कमी 30% तरी प्रॉफिट करतोय असं प्रभुपाद म्हणलेले. पण तो बिझनेस आहे तिथे तिथे एखाद्या वेळेस खोटं बोलावं लागू शकतंय. एखाद्या वेळेस तिथे आवश्यकता आहे किंवा कंपल्सरी असं नाही, पण एखाद्या वेळेस लागू शकतंय. पण जो शिष्य आहे कमीत कमी तो आपल्या गुरूंशी आणि जे कोण इतर भक्त आहेत त्यांच्याशी तो प्रामाणिक काय म्हणूया सत्य बोलणारा पाहिजे. आणि एक मिनिट, हां, अजून शेवटची तीन महत्त्वाची लक्षणं आहेत शिष्यांची. तिला उपदेशामृतमध्ये म्हटलं आहे उत्साहात निश्चयात धैर्यात तत्तत् कर्म प्रवर्तनात. तीन महत्त्वाची, उत्साह. आध्यात्मिक जीवन प्रॅक्टिस करायला ना असं डल नाही, ठीक आहे बस होईल जाऊ प्रोग्राम पण ठीक वाचू नो. आध्यात्मिक जीवन प्रॅक्टिस करायला आणि त्यातनं पुढे जायला उत्साह पाहिजे कायम. असं एक म्हणजे भगवंतांच्या भक्तीला पण प्रायोरिटी प्राधान्य दिलं पाहिजे. आणि जसं आपण कुठे म्हणजे चला चला आता मी पाहिलं काही लहान मुलं वगैरे असतात त्यांना आई बाबा म्हटले हो चला आज ना आपण काय मिथिला हॉटेलचं नाव आहे ना, हां मिथिलामध्ये जाऊन आज आपण जेवण करू, मग ते लहान मुलांचा उत्साह एकदम वाढतो. हां सगळे उत्साहित होतात, तयार होतात, अमुक करतात, गाडीची किल्ली बाबांना आणून देतात वगैरे वगैरे. आईला म्हणतात आई तयार हो, आई तयार हो, आई तयार हो, का आज आपल्याला मिथिलात जायचं आहे जेवायला. तर उत्साह आध्यात्मिक जीवनामध्ये भक्तीमध्ये शिष्याचा एक तीन या लक्षणांपैकी पहिला आहे. आपण कायम उत्साहित पाहिजे शिकायला, जप करायला, सेवा करायला, कीर्तन करायला. हां कोण आणि काही ना काही सेवा, नाही मी म्हातारा आहे, मी गृहिणी आहे, मला ते कॉम्प्युटर बिम्प्युटर येत नाही. बघा तुम्ही ज्या स्थितीत असाल त्या स्थितीमध्ये तुमच्यासाठी एक योग्य सेवा एकतरी आहेच. एक थोडासा जोक सांगतो, हां जोक म्हणजे तशी सत्य घटना आहे पण जोकसारखी आहे. आपल्याला माहिती आहे प्रभू रामांचे एक प्रमुख भक्त आहेत हनुमानजी, आणि तेच भगवान रामांची सगळी सेवा तेच करत असतात. ते बाकीचे जे भक्त असतात सुग्रीव अंगद वगैरे हे बरोबर नाही. प्रभू रामांच्या मनात काय आहे ती सेवा हनुमानजी ओळखून प्रभू रामांनी सांगायचे आधीच हनुमानजी करतात. त्यामुळे हनुमानजी बाकी कोणाला सांगायची वेळच येत नाही की तुम्ही हे कराल का, तुम्ही ते कराल का, कारण का हनुमानजी आधीच करून टाकतात. पण हनुमानजी, हा हनुमानजींची कथा का घेतली, मी म्हटलं ना एक थोडस डायव्हर्जनला जातो. सेवा सेवा हनुमानजी एवढी सेवा करतात. अयोध्येमधले जे बाकीचे भक्त असतात इवन सुग्रीव वगैरे असतात अंधर असतो तो सगळीच सेवा हनुमानजी करतायत. हां उडी मारून तिकडे जातात तिकडे सगळीकडे जातात ती सगळी सेवा करून टाकतात. ह्याच्यावर काहीतरी बंदोबस्त आणला पाहिजे. मग दुसऱ्या अशी बाकीचे लोक एक मिटिंग घेतात, मिटिंग त्यात हनुमानजींना बोलवत नाहीत. हां आता ते आध्यात्मिक लेवलला आहे. म्हणतात आपण काय करूया सगळ्या प्रोग्रामांच्या सेवा काढू, लिस्ट बनवू आणि कोणकोण सेवा कधी कधी करणार एक टाईम टेबल बनतो, शेड्यूल. मग सगळ्या कशा हनुमानजी करणार, बरोबर नाही. आणि हे लोक मुद्दाहून शेड्यूल बनवताना सगळ्यांची नाव लिहितात पण हनुमानजींचं नाव कुठे टाईम टेबल लिहितच नाही. मग जातात सगळे रामांकडे, प्रभू राम आम्ही ना एक मीटिंग घेतलेली आहे आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरवलं आहे की तुमच्या ज्या काही सेवा आहेत त्या सगळ्या या शेड्यूलनुसार होणार. इथे नावं लिहिलेली आहेत कोणती कोणती सेवा कोण कोण करणार, बुधवारी कोण करणार, शुक्रवारी कोण करणार. हां कोणी येऊन नाही करायचं की एकाने सगळ्या सेवा नाही करायचे. आणि ज्यांचं आणि अनाऊन्स केलं की ज्यांची सेवा रामांची आत्ता नाही आहे त्यांनी उगीच रामांच्या समोर घोटळत नाही बसायचं, सेवा झाली की निघून जायचं. हनुमानजींना कळलं काहीतरी गडबड चालू आहे. मग त्यांनी प्रभू रामांकडून परमिशन घेतली, हनुमानजींनी लिस्ट पाहिली, लिस्टमध्ये त्यांचं नावच नाही मुद्दाम, कारण का त्यात ऑलरेडी खूप सेवा करतात. मग एक मिनिट, मला ती कथा हनुमानजींचं नाव नाही. हां आणि काय सांगण्यात आलं होतं की ज्याची सेवा असेल तोच प्रभू रामांच्या समोर थांबणार, बाकीचे थांबणार नाही. ओके आता अनाउन्समेंट झाली, आता प्रत्येकाने ज्यांची सेवा आहे त्यांनी इथे थांबा हां, आणि बाकीच्यांनी इकडे निघा. सगळे गेले तरी हनुमानजी तिथेच बसले. अरे बाबा मीटिंग वाले इकडे बसले, हनुमानजीना तिकडनं साईडला करण्याकरता आपण एवढं सगळं केलं, उपद्रव टाइम टेबल वगैरे बनवलं हां. आणि ते म्हणतात हनुमानजी तुझी सेवा काय आहे तुला, तर नाही नाही माझी पण एक सेवा आहे, म्हणतात टाइम टेबल नाही तुम्ही लिहिली नाही. ओके हे थोडंसं तेव्हा चर्चा हनुमान तुम्ही सगळ्या सेवा लिहिल्या टाइम टेबलमध्ये, पण एक प्रोग्रामांची महत्त्वाची सेवा तुम्ही लिहिलीच नाही आणि ती मी करणार. हे लोक म्हणतात अरे आपण कोणती सेवा नाही लिहिली, कारण कोणती सेवा नाही लिहिली आम्ही, आम्ही सगळ्या सेवा लिहिल्या आहेत प्रोग्रामांच्या, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेसतो. ते म्हणतात एक सेवा तुम्ही लिहिली नाही, हां ती मला पाहिजे हनुमानजी म्हणतात. ते म्हणतात ठीक आहे ह्याला एक सेवा देऊन टाकू, आता प्रोग्राम पण ना आवडणार नाही. काय सेवा आहे म्हणतात, जेव्हा कधी प्रभू रामांना अशी थोडीशी जांभईसारखी येईल हां कंटाळासारखा, तेव्हा मी येऊन अशी टिचकी वाजवणार. तर बाकीच्या वाहनारांना मॅनेजमेंट मधल्या माकडांना वाटतं ह्यात काय आहे, त्यांना ओके ओके ही सेवा हनुमानजींची, प्रभू रामांना जांभई आली की टिचकी वाजवायची. तर आता बाकी त्यांनी आपापल्या रूममध्ये चला, इकडनं बाहेर पडा, प्रभू रामांना एकट्याने सोडा. हनुमानजी काय जात नाहीत, तिथेच बसून जातात रामांच्या बाजूलाच. हे हनुमान तुझी सेवा कधी येते, माहिती उगीच इथे बसायचं नाही, चल 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 उगीच टाइमपास नाही करायचा, प्रभू रामांना डिस्टर्ब नाही करायचं. म्हणतात हो बरोबर आहे, पण माझी सेवा काय आहे, जांभई आली की चुटकी वाजवायची, आणि प्रभू रामांना जांभई कधी येईल काय माहिती आहे का आपल्याला, जेव्हा मी ते बसणार जेव्हा कधी जांभई आली प्रभू रामांना हां. सो एनिवे हनुमानजींनी आयडिया करून ते तिथेच राहिले, बाकी त्यांच्या बाकीच्या सेवा काढून घेतल्या पण ते राहिले तिथेच. तर म्हणायचा मुद्दा काय आहे, कधी कधी आपल्याला सेवा कोण भक्त सांगतात अरे ही सेवा कर ती सेवा कर, पण आपण त्या भक्तांनी सांगायची वाट नाही पाहिली पाहिजे. काही ना काही सेवा छोटीशी का होईना आपण शोधून भगवंतांच्या हृदयी केली पाहिजे. सेवा हा महत्त्वाचा विषय आहे. आणि पुढचा विषय उत्साहात निश्चयात धैर्यात, हे तीन क्वालिफिकेशन खूप महत्त्वाचे आहेत भक्तीमध्ये भक्ताचे. पहिला आपला उत्साह पाहिजे, असं 50-50 करूया कोणी जॉबला करतो तसलं नाही, भक्ती उत्साहाने केली पाहिजे. दुसरं निश्चय 100%, मला जॉब मिळो मला जॉब मिळो नाही, मला काय पैसे मिळो पैसे मिळो नाही, जे काय असेल 100% मी भगवंतांची सेवा करणार, म्हणजे करणारच निश्चय. त्यात काही माझ्या निश्चयाला कोणी डळमळीत करू शकत नाही. मला 10 लाखाची लॉटरी लागली, जाऊ दे आता ते नंतर बघूया, भक्ती निश्चय गेला. मला कोणतरी जॉबमध्ये इकडनं अरे इकडनं बदली झाली कुठतरी जालन्याला वगैरे, अरे काय हे कसं जायचं जालन्याला, त्यामुळे आपली भक्ती डिस्टर्ब झाली, जप बंद करून टाकला. काय मी जालन्याला गेलो रत्नागिरीतनं, मग जप कशाला बंद करायचं. तर कधी कधी अशा काय म्हटलं मी उत्साहात निश्चय धैर्य, निश्चय भक्तीमध्ये खूप महत्त्वाचं आहे. भरपूर काय काय तुमच्या आयुष्यात घडेल, पण भगवत भक्तीचा जो निश्चय आहे ना तो कॅन्सल करून चालत नाही, चालू ठेवायची दृढ निश्चय आणि भगवत भक्ती चालू ठेवायची. हळूहळू भगवंत आपल्याला त्यांच्या जवळ घेऊन जात आहेत, गॅरंटी वर्ष असं होऊच शकत नाही की तुम्ही भगवंतांची भक्ती करताय आणि भगवंत तुम्हाला भगवंताच्या जवळ न्यायचा प्रयत्न करत नाही, तसं होऊ शकत नाही, ते नेत आहेत. आणि शेवटचा आजचा विषय आहे त्याचं आहे धैर्य. धैर्य म्हणजे भगवत भक्तीमध्ये साधना करताना वाचन करताना लेखन करताना काही ऐकताना आपण तो धैर्य धरलं पाहिजे. आता आपल्याला वाटतं अरे मी आता 4 महिने झाले जप करतोय आणि आता मी शुद्ध भक्त बनलो पाहिजे, का नाही बनलो अजून पण. प्रभुपाद म्हणतात की हे 3 गुण आहेत आपल्याला 10-15 वर्ष पण धैर्य धरायला हरकत नाही. प्रभुपाद म्हणतात की समजा एखाद्या स्त्री आणि पुरुषांचा विवाह झाला आणि स्त्रीची इच्छा आहे की आपल्याला मूल व्हावं, तर तिला धैर्य धरलं पाहिजे. आधी ते स्त्री आणि पुरुष एकत्र येतील, मग 9 महिने 9 दिवसांनी मुलगा होईल मूल होईल. ती स्त्री म्हणली आता माझा विवाह झालेला आहे, आता गेल्या सोमवारी विवाह झाला, आता मला मुलगा पाहिजे, आत्ताच पाहिजे बस. अरे तुझं लग्न होऊन अजून 7 दिवस झाले, जेमतेम झालेत, आता कसा मुलगा मिळणार, तू थांब अजून चिपुंडला गाडी जाईल मग तिथे तुझं आपण काहीतरी करू वगैरे. हां धीर धर, जसं आपण म्हणतो ना गाडीत बसल्या बसल्या आता मुंबई कधी येणार, लहान मुलं खास म्हणतात मुंबई का धीर धरा, त्याला चिपळून येईल, अमुक येईल, तमुक येईल. तसं विवाह झाल्यावर बाईला मुलगा पाहिजे तर येईल, धीर धरा. आध्यात्मिक जीवनामध्ये पण थोडं धैर्य पाहिजे. आपल्याला वाटतं की प्रत्येक वस्तू माझी इच्छा आहे, माझी अशी प्रगती व्हायला पाहिजे, माझं तसं व्हायला पाहिजे, माझं मन असं कूल व्हायला पाहिजे, मला सगळं नॉलेज एकदम यायला पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे. नो 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 नो. हां, ट्रेन आहे बसल्यावर, अरे मुंबई कधी येणार, पनवेल कधी येणार, पनवेल लहान, मी बरेचदा ट्रेननी प्रवास करतो, लहान मुलांचा असतो, बाबा कधी घर येणार, घर कधी येणार. आम्ही लहान असताना आम्ही आमचे वडील वेगवेगळ्या ठिकाणी होते, तर तिकडनं मुंबईला यायला साधारणपणे 20-25 तास लागायचे. हां, बसल्यापासून कधी येणार दादर, हां की आमचं गाव होतं तारापूर, कधी तारापूर येणार. आत्ता तर बसलो ट्रेन, मी अजून दिवसभर जायचं बाकी. हां, पण धीर. बरेचदा आपल्याला वाटतं की आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये जी आपली प्रगती आहे किंवा जी आपली हालचाल आहे, वाटचाल आहे, हां ती अशी फटाफट आपल्या प्लॅनिंगनुसार व्हायला पाहिजे. नाही, उत्साह, निश्चय, बघा थोडा वेळ लागेल, भगवंतांची इच्छा थोडा वेळ लागेल, पण धैर्य, वेळ लागतो. मी काय भगवंतांची सेवा आता सोडणार नाही, एकदा मला प्राप्त झालेला आहे हिरा तो मी सोडणार नाही. हा विषय महत्त्वाचा आहे. तर शिष्या गुरूंचं तर मी गेल्याही घेतलं होतं, आज थोडं रिवाईज झालं म्हणून मी आता परत रिवाईज करत नाही. पण शिष्यांच्या क्वालिफिकेशनमध्ये पहिले 3 तद्विद्धी पण ही पाहते ना, जो आज श्लोक ऐकला तो. नम्रतेने शरण जायला पाहिजे, ऐकायची तयारी पाहिजे. नम्रतेने म्हणजे ऐकायची तयारी पाहिजे, ऐकायची इच्छा पाहिजे. ब्लाइंड फेथ करू नका, आधी तुम्ही ऑब्झर्व करा, हां की तुम्ही ज्यांच्याकडून शिकणार आहात ते बरोबर आहेत ना, परंपरेतनं आहेत ना, गेले आपण त्यांचे अजून काय काय क्वालिफिकेशन ऐकले. मग प्रणिपात, परिप्रश्न, मनातल्या शंका विचारल्या पाहिजे. आणि सेवया, आपण भगवंतांची, गुरूंची काही ना काही सेवा आपल्या हातून ही दररोज, दररोज नाही म्हणजे सॉरी, मॅक्झिमम करून आपल्याला सेवा ही व्हायला पाहिजे. जेव्हा ह्या 3 वस्तू घडतील तेव्हा आपण एकदम काय म्हणूया, फर्टाईल ग्राउंड, काय म्हणतो, हां फर्टाईल ग्राउंडला काय म्हणूया, चांगली सकस शेती, हां सकस शेती आपल्याला बनेल. मग अशी आपली चेतना असताना आध्यात्मिक गुरुंनी उपदेश दिला ना की लगेच त्याचं ते उपदेश हा बी सारखं आहे, लगेच आपल्या सकस चेतनेमध्ये त्याचं रूपांतर रोपट्यामध्ये होईल, भक्तीच्या रोपट्यामध्ये. तर हे झालं. आणि काय शिष्याचे लक्षण होती, आध्यात्मिक गुरुवर श्रद्धा पाहिजे. एकदा आपण त्यांना निवडलं, पाहिलं की मग श्रद्धा पाहिजे. हा अजून होतो ट्रूथफुलनेस, सत्य बोललं पाहिजे. पण बिझनेसमध्ये, बिझनेसमध्ये एक वेळ बिझनेसमध्ये बोललं पाहिजे, पण अगदीच कधी कधी शक्य नसेल तर खोटं बोलावं लागेल. पण आपल्या गुरूंशी शिष्यांनी कायम सत्य बोललं पाहिजे, तिथे खोटं बोलून चालणार नाही. आणि शेवटचं मी बोललो, उत्साह, निश्चय, धैर्य, सॉरी उत्साह पाहिजे, श्रवण करायला, कीर्तन करायला, जप करायला निश्चय पाहिजे. कारण का कसं आहे, ह्या साधना भक्तीला थोडा वेळ लागतो, काही महिने, काही वर्ष पण लागतात, तो पण निश्चय पाहिजे. अरे असं कसं, माझा जप आता अजून एवढं झालं, मी अजून शुद्ध भक्त झालो नाही, बस झालं, अरे मला इथे प्रसाद कमीच मिळतो दरवेळी, इथे तुम्हाला होत ते पण असं कधी होऊ शकतं बाय चान्स, नाही ते भक्ती बिकती नको, प्रसाद कमी मिळतो. आपल्याला कळलं पाहिजे कधी प्रसाद जास्त मिळतो, कधी कमी मिळतो, ह्याच्यापेक्षा पलीकडच्या लेवलची ही भक्ती आपल्या, म्हणून निश्चय पाहिजे, मी भगवंतांची सेवा करणारच. हां, आणि शेवटचं होतं धैर्य, आपल्याला उत्साह आहे काम करायचा, खूप उत्साह आहे, निश्चय पण आहे, मी करणारच भक्ती, पण धैर्य नाही आहे. एखाद्या भक्तीमध्ये प्रगतीला कधी 1-2 वर्ष लागले, काही 2-2 वर्ष लागू शकतात भक्तीमधल्या प्रगतीला, 1 स्टेपला तर आपण म्हणतो जाऊ दे, आता बस झालं, खूप झालं, सोडून देऊया. हां, तसं नाही, धैर्य पाहिजे. भगवंत पाहताय ते लक्षात ठेवा. तुम्ही जे काही आध्यात्मिक जीवनात प्रगती करता करताय ते भगवंत पाहतायत, पण तरी पण वेळ पाहिजे. जसं श्रील प्रभुपाद तेव्हा म्हटले होते, व्हेरी सून 3rd World War मेड हॅपन, 1972 साली. बरोबर आहे, व्हेरी सून इट विल हॅपन, पण ते सून म्हणजे किती सून, 5 वर्ष, 10 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष, 1000 वर्ष. हा वर्ल्ड वॉर तो होईल तिसरा, ते गॅरंटी आहे, पण सून म्हणजे कधी ते काय सांगता येत नाही. आपल्याला धैर्य धरा, तर आपण भक्तीमध्ये प्रगती करतोय, थोडं धैर्य धरणं हे आवश्यक आहे. तर आज मला वाटलं तर 1:15 वाजतील, पण आता माझे विषय 8 संपलेले आहेत. आपण असं करू, मी त्यांना प्रसादवाल्यांना 15 टाइम दिलेलाच आहे, आपल्या काही 10 आहेत, तर कोणाला काही शंका प्रश्न असतील तर आपण तोपर्यंत घेऊ.